आनंदी कसे रहाल, भाग 19। पैशानं आनंद विकत घेता येतो का? तुम्ही ऐकलं असेल की आनंद हा कधीच पैशांनी विकत घेता येत नाही, पण हे तेच लोक म्हणतात ज्या लोकांकडे भरपूर पैसा असतो। याचाच अर्थ तुम्ही आयुष्यभर जी गोष्ट विकत घेण्यासाठी जीव पणाला लावता ती वस्तू विकत घेतल्यानंतरही तुम्हाला आनंद मिळत नाही, पण तुमची मेहनत व्यर्थ आहे का? चला तर मग आज हे कोडं सोडवूया।
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।